नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टद्वारे दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलैला लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. राज्यात योजनांची अतिवृष्टी असून अंमलबजावणीचा दुष्काळ आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. सरकारनं शेतकऱ्याला हमीभाव आणि कर्जमाफी दिली नाही, आरक्षणावर तोडगा काढला नाही अशी टीकाही त्यांनी केली. मुंबईतल्या वरळी इथं झालेल्या हिट अँड रन प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कायदा सर्वांसाठी समान असून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. ते नागपूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते. या प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले तर 2 जवानांना वीरमरण आलं. या दोघांपैकी प्रवीण जंजाळ हा जवान महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आहे. प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव विमानानं नागपूरला आणण्यात येणार असून त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी नेलं जाणार आहे. तिथं त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं काल आणि आज हजेरी लावली आहे. नवी मुंबईत पावसामुळे रबाळे एमआयडीसी भागात डोंगरावरचे मोठे दगड खाली कोसळले आहेत. या भागातल्या 5 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पंचवटी एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची गैरसोय होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बांद्याजवळ तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकानं पालघरच्या उसगाव इथून 16 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना हरारे इथं सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे तर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघादरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेटच्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून चेन्नई इथं सुरू होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.